पुढची नोंद आहे घार अर्थात ब्लॅक काईट. घार हा फॅल्कॉनिफॉर्बिस पक्षीगणाच्या ऍक्सिपिट्रिडी कुलातील एक पक्षी आहे. गरुड, ससाना व गिधाडे हे पक्षीही याच कुलातील आहेत. याचे शास्त्रीय नाव मिल्वस मायग्रान्स आहे. हा पक्षी भारतात सगळीकडे आढळतो. हिमालयातही तो समुद्रसपाटीपासून सुमारे 2500 मीटर उंचीपर्यंत आढळतो. नेपाळ, बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका आणि म्यानमार ह्या देशातही घार हा पक्षी आढळतो. घार हा पक्षी आकाराने गिधाडापेक्षा काहीसा लहान असून त्याची लांबी 50 ते 60 सेंटीमीटर असते. रंग तपकिरी असतो. डोके बसके, चोच आकडीसारखी आणि काळी असते. चोचीच्या बुडाकडील मांसल भाग पिवळसर, डोळे तपकिरी आणि पाय आखूड व पिवळे असून त्यांवर तपकिरी पिसे असतात. घारीच्या नख्या तीक्ष्ण व काळ्या, पंख लांब व टोकदार आणि शेपूट लांब व दुभागलेले असते. आकाशात उडताना या दुभागलेल्या सेफ्टीमुळे घार इतर पक्ष्यांपासून ओळखता येतो. घार एकटी व 4-5 गटात भटकत असते. घार माणसाच्या सहवासात राहणारी आहे. दाट वस्तीच्या शहरात किंवा गावात ती असतेच, पण 2-4 घरांच्या केवळ नाममात्र खेड्यातही ती दिसते. ती धीट असून माणसांना घाबरत नाही. कावळ्याप्रमाणे मनुष्य वस्तीतील घाण नाहीसी करण्याच्या कामी तिची मदत होते. तिची उडण्याची शक्ती असामान्य असते. तासन तास ती आकाशात बऱ्याच उंचीवर उडत राहते किंवा पंख पसरून तरंगत राहते. ती उंच जाते, खाली येते, वळते व उडत असताना तिची तीक्ष्ण दृष्टी सारखी जमिनीकडे असते. एखादा बेडूक, साप, सरडा, कोंबडीचे पिल्लू किंवा उंदीर जमिनीवर दिसला की ती वेगाने खाली झेप घेऊन भक्ष्यावर झडप घालून तीक्ष्ण नखांनी पकडते आणि झाडावर नेते. चोचीने भक्ष्याला ठार मारते व त्याचे लचके तोडून खाते. गांडूळ, कीटक इत्यादी सुद्धा ती खाते. थोडक्यात खाण्याजोगा असलेला कोणताही पदार्थ घारीला चालतो. घारीचा नर व मादी सारखेच दिसतात, मात्र मादी आकारमानाने व वजनाने नरापेक्षा मोठी असते. सप्टेंबर ते एप्रिल महिन्यापर्यंत घारीचा विणीचा हंगाम चालतो. उंच झाडावर नर मादी काटक्यांचे घर बांधतात. घरट्यासाठी वायर, दोरा, कापूस, चिंद्या यांचाही वापर ते करतात. मादी मातकट पांढऱ्या रंगाची 2 ते 4 अंडी घालते. त्यावर लालसर तपकिरी ठिपके असतात. अंडी उबवणे व पिलांना भरवणे ही कामे नर आणि मादी दोघेही मिळून करतात. आकाशात उंच उडत असतानाही तिचे लक्ष पिलांकडे असते. स्थानिक घारींप्रमाणे स्थलांतरित घारीही आढळतात. त्यांच्या पंखाखाली पांढऱ्या रंगाच्या खुणा असतात, मात्र स्थानिक घारी आपली हद्द ठरवून तेवढ्याच क्षेत्रात वावरतात. ही नोंद पद्माकर सोहनी यांनी लिहिली आहे.